पहिले इतिहास अध्याय 5. रौबेन इस्रायलाचा थोरला पुत्र होता, पण त्याने आपल्या पित्याचे अंथरूण अशुद्ध केले म्हणून त्याच्या ज्येष्ठपणाचे अधिकार योसेफाच्या पुत्रांना दिले, म्हणून थोरला पुत्र म्हणून त्याची नोंद नाही. यहुदा आपल्या भावांपेक्षा पराक्रमी होता आणि पुढारी पण त्याच्यापासून आले, पण ज्येष्ठपणाचे अधिकार योसेफाला मिळाले होते. इस्रायलाचा थोरला पुत्र रौबेन याचे पुत्र हनोक, पल्लू, हेस्रोन आणि कर्मी योएलाचे वंशज हे होते. योएलाचा पुत्र शमाया होता, शमायाचा पुत्र गोग होता, गोगचा पुत्र शिमी होता, शिमीचा पुत्र मिखा होता, मिखाचा पुत्र राया होता, रायाचा पुत्र बाल होता आणि बालाचा पुत्र बैरा होता. अशूरचा राजा तिलगत पिलनेसर याने कैद केले. बैरा रौबेन वंशाचा नेता होता. योएलाचे भाऊ आणि त्यांची घराणी यांची नोंद वंशावळींच्या नोंदीवरूनच येथे केली आहे. इएल मुख्य, चखऱ्या, योएलाचा पुत्र शमा, याचा पुत्र अजाज, याचा पुत्र बेला, नबो आणि बाल मौन पासून ते अरोएर पर्यंत राहत होते. फरात नदीच्या जवळ अगदी पूर्वेला वाळवंटाच्या कडेपर्यंत त्यांनी वस्ती केली होती, कारण गिलाद प्रांतात त्यांच्या गुरेढोरांची फार वाढ झाली होती. शौलाच्या कारकिर्दीत बेलाच्या लोकांनी हगारी लोकांशी लढाई करून त्यांचा पराभव केला. ते गिलादाच्या पूर्वेकडील सर्व देशात त्यांच्याच तंबूत राहिले. त्यांच्याजवळच गाद घराण्यातील लोक बाशान प्रांतात सलेखा येथपर्यंत राहत होते. योएल हा बाशानाला मुख्य नायक होता. दुसरा शाफाम, मग यानय व शाफाट, त्यांच्या पित्याच्या घराण्यातले त्यांचे नातलग मिखाएल, मशुल्लाम, शबा, योरय, याकान, जिया आणि एबर हे 7 हे अबिहाईलचे वंशज. अबिहाईल हुरीचा पुत्र, हुरी यारोहाचा पुत्र आणि यारोहा गिलादाचा, गिलाद मिखाएलाचा, मिखाएल यशिशा याचा पुत्र, यशिशाया यहदोचा पुत्र, यहदो बुजाचा पुत्र, अहिहा अब्दियेलाचा पुत्र, अब्दियेल गुनीचा पुत्र. अहिहा त्या घराण्याचा प्रमुख. ते गिलादात व बाशानाच्या गावात शारोनच्या गायरानात आपल्या सीमात राहत होते. यहुदाचा राजा योथाम याच्या दिवसात आणि इस्रायलाचा राजा यराबाम यांच्या दिवसात या सर्वांची मोजणी वंशावळ्यांवरून झाली होती. मनुष्याच्या वंशातील अर्धे लोक आणि रौबेनी व गादी लोकांमधून ढाली, तलवारी, धनुष्यबाण, 44,760 सैनिक युद्ध शिक्षण घेतलेले होते. हगारी, यतूर, नापीश, नोदाब या लोकांशी त्यांनी लढाया केल्या आणि ते त्यांच्याशी लढत असता त्यांना सहाय्य मिळाले, तेव्हा हगारी व त्यांच्या बरोबरच्या सर्व लोकांचाही त्यांनी पराभव केला, कारण त्यांनी लढाईच्या वेळी देवाला हाक मारली व त्यांनी त्याच्यावर भरोसा ठेवला होता, म्हणून त्याने त्यांना प्रतिसाद दिला. त्यांनी त्यांची जनावरे यासह 50,000 उंट, 250,000 मेंढरे, 2,000 गाढवे आणि 1,00,000 माणसे मिळवले. पुष्कळ शत्रू मारले गेले, कारण देव त्यांच्यासाठी लढला. त्यांना कैद करून नेईपर्यंत ते तिथेच राहिले. बाशानापासून बाल हर्मोन, सनीर आणि हर्मोन डोंगर येथपर्यंत मनुष्याच्या अर्ध्या वंशातील लोकांनी वस्ती केली. तेथे त्यांची संख्या बरीच वाढली. मनुष्याच्या घराण्याचे प्रमुख एफेर, इशी, अलियेल, अज्रियेल, यिर्मया, होदव्या, यहदियेल हे सर्व बलवान, धैर्यवान आणि प्रसिद्ध पुरुष आपापल्या घराण्यांचे ते पुढारी होते, पण ते आपल्या पूर्वजांच्या देवाविरुद्ध अविश्वासू राहिले. देवाने त्यांच्या समोरून ज्यांना नष्ट केले होते त्या देशाच्या लोकांच्या देवामागे लागून त्यांनी व्यभिचार केला. इस्रायलाच्या देवाने अशूरचा राजा पूल व तिलगत पलनेसर यांना ईर्षेला पेटवले. त्याने मनुष्यचा अर्धा वंश रौबेन आणि गाद घराण्यातील लोकास कैद केले. त्यांना हलह हाबोर हारा आणि गोजान नदीजवळ आणले. तेव्हापासून आजपर्यंत ते तेथे राहत आहेत.